नमस्कार मित्रांनो, छिंदवाडा मोबाईल वाणी करता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेतील बदल, निवडणूक आयोगांच्या निष्पक्ष पातीपणाला मारक। निवडणूक ह्या लोकशाही प्रक्रियेच्या सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचे महत्त्व तेव्हा असते जेव्हा ते न्याय पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक पक्षाला आणि त्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून त्यांच्याशी भेदभाव झाला आहे असे कोणालाही वाटत नाही। निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतात स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आली आहे जो निवडणूक आयोग म्हणून ओळखल्या जाते। आज आमच्यासोबत श्री बिझाने नगर महाविद्यालय नागपूरचे सहयोगी प्रधान पाठक संदीप तुरुडवार सर जुळलेले आहे। सर, मोबाईल वाणीवर आपलं हार्दिक स्वागत आहे। सर
धन्यवाद। सर नमस्कार।
जी सर, सर माझा पहिला प्रश्न हाच आहे सर की निवडणूक आयोगांची जो नियुक्ती आणि त्यांची जो कार्यपद्धती आहे तुम्हाला सर कितीपणाने न्यायुक्त वाटते? सर
सर फार महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला वाटतं की भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर आणि खरं तर 1952 मध्ये जी पहिली निवडणूक झाली तिथपासूनचा जर प्रवास आपण बघायला लागलो तर सातत्याने या प्रश्नांची चर्चा अधिक प्रमाणात व्हायला लागलेली आहे। पण बहुंशी प्रमाणातला जर भाग लक्षात घेतला तर अलीकडच्या दशकांमध्ये त्याची सार्वजनिक आणि बुद्धिवादी वर्गांमध्ये अधिक प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसून येतं आणि त्याची कारणं पण त्याच्यामध्ये दडलेली आपल्याला साधारणतः दिसायला लागतं। तुम्ही एक जे सूत्र मांडलेलं आहे ते फार महत्वाचं आहे, लोकशाही आणि निवडणुकांचा जो सहसंबंध आहे तो जर आपण खरंच जर समजून घेतला तर मग आपल्याला त्याच्याविषयीचं असणारं एक महत्व म्हणा आणि त्याची उपयुक्तता जाणवायला लागते। जान पोलाक नावाचे एक फार प्रख्यात राजकीय विश्लेषक आहे आणि त्यांनी या संदर्भातली जी निवडणूक प्रक्रियेवर टिप्पणी करताना म्हटलेलं आहे की सार्वजनिक ज्या निवडणुका आहेत त्या काटेकोरपणे आणि कार्यक्षमतेने पार पडल्या पाहिजेत। ते जर पार पडल्या जात नसेल तर सार्वजनिक यंत्रणाच कुचकामी ठरतात असं नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था संकटात सापडू शकते। असा हा केवळ गंभीर इशारा नाहीये तर ही प्रत्यक्षातील असणारी स्थिती ज्याला आपण आपल्या आजूबाजूच्या देशातील राजकीय प्रक्रियेमध्ये पाहतो त्याला आपल्याला जाणवायला लागतं आणि म्हणून भारतीय संविधानकर्त्यांचं एक दृष्टेपण आपण समजून घेतलं पाहिजे। आणि हे दृष्टेपण असं आहे की या देशातील एकूणच रचना पाहू जाता त्यांच्यासमोर पण हा प्रश्न होता की सार्वजनिक ज्या निवडणुका आहेत त्या निपक्षपाती काटेकोरपणे निर्भीड आणि निष्प्रुह झाल्या पाहिजेत आणि म्हणून निवडणूक आयोगाचं हे तत्व फार महत्वपूर्ण आहे। मला एका घटनेकडे किंवा एका वक्तव्यांकडे जायला आवडेल। 1977 मध्ये ज्याला भारतात निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि जनता पक्ष ज्याला सत्तेवर आला त्यावेळेला इंदिरा गांधींनी फार एक सुंदरसं वक्तव्य केलेलं होतं जे आजच्या संदर्भांमध्ये फार महत्वाचं आहे आणि ते असं म्हणाले होते की निवडणूक आयोग जिंकल्या गेलेला आहे। हे जे वक्तव्य हे फार मोठं मन करून सांगण्यासारखं म्हणा किंवा निवडणूक आयोगाची उपयुक्तता दर्शविणार आहेत। आणि आज ज्या वेळेला एक प्रकारे आपण असं म्हणूया योगेश सर आपण या निमित्ताने चर्चा करतोय की आजूबाजूच्या वातावरणांमध्ये निवडणुकीच्या निवडणूक आयोगातील असणाऱ्या नियुक्त्या त्यांची एकूण कार्यपद्धती यंत्रणा राबवण्याची रचना जर आपण पाहायला लागलो तर कुठेतरी संशयाची धुके निर्माण झालेली दिसतात आणि सातत्याने माध्यम जगतात ज्या वेळेला याची चर्चा होते त्याला निश्चितचपणे हा प्रश्न आपण समजून घेणे जास्त महत्वपूर्ण वाटतं असं मला या निमित्ताने संवाद साधत असताना आपल्या समोर ठेवताना वाटते आहे।
जी सर, सर का पाहता की सध्या निवडणूक आयोगांची नियुक्ती प्रक्रिया कशी चालत आहे? सर
साधारणतः हे बघा की आपण त्याच्याही पाठीमागे जात असताना थोडासा आपण एक संदर्भ बघूया की भारतीय राज्यघटनेच्या 15 भागांमध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भांमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला की याची स्वतंत्रता कशा प्रकारची असावी आणि आर्टिकल नंबर ज्याला आपण अनुच्छेद म्हणतोय घटना कलम 324 ते 329 मध्ये संपूर्ण निवडणूक यंत्रणेविषयीची असणारी रचना आपण स्पष्ट केलेली आहे। आर्टिकल नंबर 324 मधला दुसरा भाग आपण हा समजून घेतला पाहिजे कारण पहिल्या भागांमध्ये स्पष्टपणे म्हटल्या गेला की भारताचा राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, संसद असेल यांच्या निवडणुका निपक्षपातीपणे निष्प्रुहपणे पार पडाव्या याकरता एक निवडणूक आयोग तयार करण्यात यावा दुसरं कलम फार महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये कलमांमध्ये जरासा जो काही ट्विस्ट आपण म्हणतो की सत्ताधारी वर्ग एखाद्या गोष्टीचा आपल्या बाजूने ज्याला विचार करतात तर त्यावेळेला ते सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करतात की आपल्या बाजूने एखादी शब्द सापडतो का. आणि इथे सध्याची असणारी यंत्रणा ही त्या असणाऱ्या एकूण शब्दरचनेच्या भोवती विळखा घालत घालत आपल्या समोर काही संदर्भ ठेवू इच्छिण्याचा प्रयत्न करताना आपल्याला इच्छा ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते आर्टिकल असं म्हणतं, इलेक्शन कमिशनर शाल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ मेड इन दॅट बी ऑफ ऑफ पार्लियामेंट बाय पार्लियामेंट बी मेड बाय द प्रेसिडेंट. हे फार महत्वपूर्ण. याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करेल तेवढ्या संख्येने अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करताना संसदेने त्या संबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपतीकडून केली जाईल. शेवटची लाईन फार महत्वाची आहे, संसदेने त्या संबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपतीकडून केली जाईल. आणि नेमक्या या वक्तव्याच्या भोवती एक पिंगा घालत किंवा फिरत फिरत सध्याचं वर्तमान असणारं राजकारण आपल्या समोर येत आहे. आपण एक समजून घेतलं पाहिजे की 1950 पासून तर 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत आपल्या देशाची जी निवडणूक यंत्रणा संचालन करणारी जी रचना होती, व्यवस्था होती, त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे एकटेच होते. पण 1989 मध्ये म्हणजे 15 ऑक्टोबर 1989 ला राष्ट्रपतींनी आदेश काढला आणि तो बहुसदस्य बनवण्यात आला. आणि त्यावेळेला पहिल्यांदा आरव्हीएस पेरी शास्त्री हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना सहकार्य करणारे दोन अन्य होते, धानोआ आणि सिंगल. पण मात्र 90 मध्ये हा पुन्हा बदलवण्यात आला आणि 93 पर्यंत तो एक सदस्य होता. कारण त्यावेळी तुम्ही जर राजकीय रचनेचा अभ्यास केला, जनता दलाची राजवट आहे, एकंदरीत अस्थिर असणारी राजकीय प्रक्रिया, आणि त्यांना असं वाटलं की हे जाणीवपूर्वक असणाऱ्या राजीव गांधींच्या कालखंडामध्ये बनवल्या गेलं. पण 1 ऑक्टोबर 1993 पासून हा पुन्हा बहुसदस्यीय बनल्या गेला. 2015 मध्ये विधी आयोगाने एक शिफारस केलेली होती, 295 त्यांचा अहवाल आला. आणि या अहवालामध्ये त्यांनी शिफारस करताना असं म्हटलेलं होतं की आपला आयोग किती सदस्यीय असला पाहिजे आणि त्याची कार्यप्रणाली आणि नियुक्तीच्या संदर्भातली रचना कशी असावी. तर सर आपण हा विषय बघतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला हा असणारा वाद पुन्हा गेला, 1991 मध्ये पहिला वाद गेला होता केंद्र सरकार विरुद्ध धनोआंचा आणि त्याच्यातनं फार सुंदर शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला, त्यांनी यावेळेला पण दिल्या. भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना असं म्हटलं की निवडणूक आयुक्ताची, मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करत असताना जी गती दाखवण्यात आली, म्हणजे ती जी एकंदरीत म्हणा की जी सुपरफास्ट ट्रेनपेक्षा बुलेट ट्रेनची जी गती दाखवण्यात आली तीच कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यांमध्ये अडकणारी, आणि म्हणून यांची नियुक्ती जोपर्यंत संसद कायदा करणार नाही तोपर्यंत मात्र देशाचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षांचा नेता यांच्या माध्यमातून किंवा यांच्या मिळून ठरवल्या जाईल. आणि नेमका हा ट्विस्ट लक्षात घ्या की आता निवडणूक आयुक्ताची अशी निवड करायची आहे त्यामुळे संसदेमधून आपण हा कायदा करून ती असणारी रचना मोडून काढायची, हा असणारा भाग आपल्या समोर देतो. आणि मग इथे तुमच्या समोर जो प्रश्न उद्भवतो तो म्हणजे संघराज्य प्रणालीच्या चौकटीला आपण खरोखर मान्य करतोय का. आणि हा एकंदरीत अलीकडे म्हणजे आपण हा भाग समजून घेतला पाहिजे की एखादी गोष्ट ज्याला राजकीय दृष्टिकोनातून भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आणि केवळ 75 वर्ष झालेल्या लोकशाहीच्या देशांमध्ये घडत असेल तर अशा वेळची प्रश्न मात्र आपल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त कारक आहेत किंवा सुयोग्य मार्गांवर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही.
सर तुम्ही ना आधीच ज्याच्या जिक्र केलेला आहे की मात्र सर त्याच्यामध्ये अजून जे 17 म्हणे सर चुनाव आयोगची नियुक्ती पद्धती आणि नवीन नियम कसे पाहता सर, की जो चुनाव आयोगची नवीन पद्धती 17 मध्ये हालही मध्ये ज्यांचं बिल पेश केलेलं आहे त्याची नियुक्ती सर आता ह्या बिलाच्या माध्यमातून कसे पाहता सर.
हे बघा की आपण साधारणपणे भारतीय राजकारण ज्यावेळेला बघायला लागतो त्यावेळेला ज्या ज्यावेळेला शक्तिशाली सरकार केंद्राच्या ठिकाणी बसलेली आहे त्या त्या वेळेला मात्र केंद्र सरकारमधून बसणाऱ्या लोकांनी आपल्याला अनुकूल पद्धतीची रचना उभी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि याबाबत भारतीय संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचा इशारा दिला होता आणि ते असं म्हणाले होते की आपल्या देशामध्ये विचारधारांवर, जातींवर, धर्मांवर, भाषेच्या आधारावर आपली जी एक प्रकारची गप्पता दिसते किंवा एक प्रकारचं असणारं संकुचितपणातून येणारा आक्रमकवाद दिसतो त्यामुळे भारताच्या संविधानासमोरची ही यक्ष प्रश्न आहे. ते त्यांचं संविधान सभेतील कोट आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण असं बघतोय की अलीकडच्या असणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि संसदेने घाईघाईनी हा असणारा कायदा किंवा सत्ताधारी पक्षांनी संसदेमध्ये असणारा हा कायदा बहुमताच्या जोरावर, कारण 5वी बहुमत आहे आणि त्याची पहिली असणारी जर आपण टेस्टिंग ज्याला म्हणतो आपण लिटमस टेस्ट म्हणतो ती मात्र दिल्लीतील असणाऱ्या अधिकार पदांच्या बाबतीतून घडल्या गेलेली आहे. म्हणजे तिथले असणारे अधिकार क्षेत्र कोणाकडे असावे याच्यावर झालेली राज्यसभेतली लढाई जर आपण पाहिली तर त्यांच्या बाजूनी राज्यसभेकडे बहुमत हे सिद्ध होतं. आणि म्हणून संसदेतील असणाऱ्या या कायद्याला, निवडणूक संदर्भातल्या कायद्याला राज्यसभेमध्ये कुठलाही अटकाव होणार नाही या आत्मविश्वासातून अशा प्रकारचा कायदा येतोय. आणि हाच मुळातून आपल्याला त्यांच्या डोक्यांमध्ये असणारा विचार जर आपण लक्षात घेतला तर हा विचार मात्र लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पारदर्शक आहे, स्वच्छ आहे, निरामय असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून ही टीका केवळ आपण राजकीय पक्षांच्या विचारधारांच्या चौकटीत नाही पाहिली पाहिजे तर संविधानाची विद्यार्थी म्हणून, संविधानाचे विश्लेषक म्हणून, अभ्यासक म्हणून ज्याला बघितल्या जाते त्याला निश्चितपणे अशा प्रकारच्या असणाऱ्या कायद्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची प्रकृती आपण बदलवू लागत आहोत का या गंभीर इशाऱ्यांकडे बघण्याची गरज आहे. आणि तो इशारा सर्वसामान्य माणसांना जो वाटतोय की नाही बहुमताच्या आधारांवर हा बदलाव होतोय आणि त्याचे पडसाद मात्र लोकशाही प्रक्रियांवर पडणार आहे तर पोलाकांनी जो काही असणारा आपलं मत मांडलेलं तर त्या असणाऱ्या मतांकडे जर आपण जायला लागलो तर निश्चितपणे हा असणारा एक भाग हादरा म्हणून आणि अशा प्रकारच्या कायद्यांची निर्मिती आज निवडणुकांच्या तोंडांवर होणे हा एक राजकीय सारीपाटाचा भाग म्हणून बघितला जाऊ शकतो अशा प्रकारचा एक आक्षेप येणं अपरिहार्य ठरते.
सर माझ्या अगला सर प्रश्न हा आहे का निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हावी यांच्यासाठी सर आम्ही किती प्रमाणात निष्पक्ष निवडणूक आयोग हवा असं पाहतो सर.
खूप सुंदरसा असणारा प्रश्न आहे सर आपला आणि खरं तर ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आहेत. आणि या भावना म्हणजे आज आम्ही ज्या वेळेला राजकीय स्वरूपाचं असणारं चिंतन करतो किंवा मांडणी करतो त्याला निश्चितपणे असणारा हा भाग येतो. मुळातूनच एक विवादित असणारा भाग आहे की निपक्ष असणारा व्यक्ती आपल्याला कुठे सापडेल. म्हणजे नव्या तंत्रज्ञानाच्या आधारांमध्ये आपण रोबोट कडून तरी अशी अपेक्षा करू शकणार हा एक महत्वाचा भाग. मुळातून मला असं वाटतं की भारतीय संविधानाच्या प्रती ज्याला प्रशासनाची कटिबद्धता असेल आणि संविधानाला स्मरून राज्यकर्त्यांचा दबाव जुगारून जर त्या असणाऱ्या आयुक्तांनी किंवा आयोगांनी काम केलं आणि बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे ज्याच्या नावांमध्ये आपण आज पाहतोय की टी एन शेषणांचं नाव घेतलं जातं आणि प्रभाव आणि असणारा दबाव सारून आपण कशा प्रकारच्या निवडणुका घेऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून भारतीय राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांच्या नावाची दखल घेतल्या गेली आहे. पेरी शास्त्रींची पण दखल घेतल्या गेलेली आहे कारण बहुवंशी असणारे जी लोक या प्रशासनांमध्ये आले त्या लोकांनी तत्कालीन काळांमध्ये राज्यकर्त्यांचा प्रभाव न मानता स्वतःच्या असणाऱ्या प्रभावाने हा भाग निर्माण केला. एक यातली एक मेक आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला बुलेट ट्रेन पेक्षाही सुपरफास्ट पद्धतीने निवडणूक आयुक्त पदांवरच्या व्यक्तीची निवड राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेऊन केल्या गेली त्यातच मुळातून सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचं जे काही आपला एक प्रश्न आहे आणि उत्तर आहे हे दडलेलं आपल्याला दिसून येईल की इतक्या असणाऱ्या तीव्रतेने घाई करून म्हणजे त्यांना रिझाईन करायला लावल्या जातं. 2 दिवसात सगळं रिपोर्टिंग तयार होतं पुन्हा निवडणूक आयुक्त म्हणून ते परत येतात. हा एकूणच असणारा भाग हा राजकीय पारदर्शकतेच्या ठिकाणांमध्ये मात्र अनुकूल आहे किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की पारदर्शक पद्धतीने घडलेलं असं नाहीये. पण मला असं वाटतं की भारतीय संविधानातील जी नियम आहेत निर्वाचन आयोगाच्या समोर अत्यंत काटेकोर आणि स्पष्ट आहेत. त्या नियमांचं वहन जरी त्या लोकांनी प्रामाणिकपणाने केलं तर आपण असं म्हणू शकतो थोडासा वेगळा शब्द बदलवून संविधानांच्या बाजूनी जात असताना की संविधानिक मूल्यांमध्ये नैतिकतेचा असणारा भाग स्वीकारला गेला त्या पदांवर असणाऱ्या लोकांनी तर तुम्ही जे म्हणत आहे तसं निष्पृह निर्भीड आणि निपक्ष असणारी यंत्रणा निश्चितपणे घडू शकते. आणि अशा व्यक्तिमत्वाची वानवा भारतात कमी आहे असं नाही, प्रशासनामध्ये कमी आहे असं नाहीये, पण राजकीय सारीपाटांवरचे खेळ घडवणारे जी नेतृत्व आहे त्यांना नेमकं काय वाटतं तो भाग सगळ्यात अधिक अलीकडच्या कालखंडांमध्ये महत्वाचा ठरतोय.
जी सर. सर माझा अंतिम प्रश्न आहे आणि याच्या संक्षेपमध्ये थोडं उत्तर मला कळवा सर की जो सध्या सर या वर्तमान प्रक्रियेच्या पक्ष प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूपाने सर देशातील जो जनतेवर कसा परिणाम पाहता सर.
थोडासा असणारा प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा प्रभाव आपल्याला दिसतो की बघा की सर्वसामान्य माणसांची असणारी प्रश्न, त्याची असणारी सांगड आणि राजकीय पक्षांकडनं मिळणारा प्रतिसाद याच्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. लोकभावना ज्यावेळेला आपण विचारांमध्ये घेतो, अलीकडे आपण असं बघायला लागलं की द्वेषात्मक असणारं स्वरूप, विचारधारेची एक प्रकारची असणारी तीव्र टोकांची भूमिका आणि भावना, यामुळे भारतीय राजकारण ढवळून निघायला गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगले संकेत देणारे नाही आहेत. आणि म्हणून जितक्या जास्त वेगाने सगळे राजकीय पक्ष आपापल्या भूमिका संविधानिक मूल्यांना घेऊन चालायला लागतील, त्यावेळेला मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदरसं विवेचन केलेलं होतं की भारतासारख्या देशांमध्ये व्यक्तिपूजेला इतका प्रचंड वाव आहे की हा देश व्यक्तिपूजेच्या समोर लोटांगण घालणार आहे. तो त्यांना लोटांगण न घालता संविधानिक मूल्यांना बांधील जर बनल्या गेला तर या देशाचं असणारं चित्र सर राजकीय पक्षांनी बदलवण्यापेक्षा हा समाजच बदलू शकेल असा मला विश्वास वाटतो आणि माझा विश्वास त्या अनुषंगात नाही.
तर हे होते डॉक्टर संदीप सर यांनी निवडणूक प्रक्रियेतील बदल, निवडणूक आयोगांच्या निष्पक्ष पताने मारक ह्या विषयावर विस्तृत मोबाईलवाणीवर आपली निष्पक्ष राय दिली. सर मोबाईलवाणीवर समय दिला त्याच्याबद्दल फार फार आभार सर.
धन्यवाद सर, तुम्ही पण अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिलीत, आपले पण मनपूर्वक धन्यवाद आणि मी आभारी आहे सर.
जी सर, मोबाईलवाणी करिता मी योगेश, धन्यवाद.